चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टेमघर येथे सर्वाधिक पावसाची नोंद। पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ माजवलेला पावसाळा संपण्यात आता केवळ 2 आठवडे बाकी आहेत। गणेशोत्सवादरम्यानही पावसानं पुन्हा जोरदार आगमन केलं होतं। यामुळेच यंदा खडकवासला धरणातही गेल्या 30 वर्षातील विक्रमी पाऊस पडला आहे। येथील टेमघर या ठिकाणी 1 जून ते 17 सप्टेंबर या काळात सर्वाधिक म्हणजेच 4,777 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर पानशेत येथे 3,389, वरसगाव येथे 3,368 मिलीमीटर तर खडकवासला येथे 1,115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुठा नदीच्या पात्रातून 1,712 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे। तब्बल 20 वर्षांच्या इतिहासात उच्चांकी पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं आहे। पानशेत, वसरगाव, मुठा, सिंहगड खोऱ्यात अजूनही पाऊस कोसळत असल्यानं धरणात पाण्याची आवक सुरू आहे। रायगड जिल्ह्याजवळच्या पानशेत धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळं मोसे, आंबी, मुठा नदी आणि ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। खडकवासला येथे यंदा जोरदार पाऊस पडला, यामुळं धरण साखळीत गतवर्षीपेक्षा 2 TMC पाणी अधिक आहे। मागील वर्षी हा पाणी साठा 27.19 TMC म्हणजे 93.29% होता, तर यंदा 100% इतका पाणीसाठा आहे। गेल्या 24 तासात टेमघर येथे 5, वसरगाव येथे 3, पानशेत येथे 3 तर खडकवासला येथे 3 मिलीमीटर पाऊस पडला। सध्या 1,712 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं।